आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नक्षलवादी चळवळीतला वरिष्ठ नेता भूपतीचं गडचिरोलीत आत्मसमर्पण. राज्यातला नक्षलवाद संपल्यात जमा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सोलापूर मुंबई विमानसेवेला आजपासून सुरुवात. मतदार यादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विरोधी पक्षांची मागणी. आणि देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी. सेन्सेक्स 5.6 अंकांनी वधारला. नक्षल चळवळीतला मोठा नेता, माओवाद्यांची केंद्रीय समिती आणि पॉलिट ब्युरोचा सदस्य असलेला मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याच्यासह 61 नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीत आत्मसमर्पण केलं. भूपतीचं आत्मसमर्पण हा नक्षली चळवळीसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. यामुळे राज्यातला नक्षलवाद संपला जमा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
काही महिन्यांपूर्वी भूपतीची पत्नी ताराका हिनं गडचिरोलीत शस्त्र टाकली होती, तेव्हाच भूपतीही शरण येणार हे संकेत मिळाले होते. गेल्या काही दिवसांपासून भूपती आणि त्याच्या सहकाऱ्यांची शरणागती संबंधी चर्चा सुरू होत्या. मुख्यमंत्र्यांच्या समोरच शरणागती पत्करणार ही त्याची अट सरकारनं आज मान्य केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाची प्रत देऊन कायद्याचा मार्ग स्वीकारल्याबद्दल आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचं स्वागत केलं. भूपतीवर विविध राज्यात मिळून 5.5 कोटी रुपयांहून अधिक बक्षीस होतं. उत्तर गडचिरोली पाठोपाठ दक्षिण गडचिरोलीतला नक्षलवाद संपुष्टात आणण्याच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आता उरलेलं जे केडर आहे, जे छत्तीसगडमध्ये आहे, त्यांच्यामध्येही आता मोठ्या प्रमाणात ही भावना तयार झालेली आहे की आता आपण आयडिओलॉजिकल वॉर हारलेलो आहे. आपण ज्या स्वप्नांचा पाठपुरावा करत होते ते सगळे खोटे होते. आपल्याला भारतीय संविधान हेच या ठिकाणी न्याय देऊ शकतं.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचं उत्तम पुनर्वसन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. फेब्रुवारी महिन्यात आत्मसमर्पण केलेल्या 2 नक्षलवाद्यांना पुनर्वसनासाठी प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकी 2.5 लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. आत्मसमर्पण न करणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशाराही फडणवीस यांनी चळवळीतल्या नक्षलवाद्यांना दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलीस दलाला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं.
देशातल्या नक्षलवादाचा अतिप्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या 3 कमी झाली आहे, तर एकूण नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या 18 घसरली आहे असं केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं आहे. सध्या छत्तीसगडमधल्या बिजापूर, सुकमा आणि नारायणपूरमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आहेत. 2013 देशातल्या 126 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता. यंदाच्या मार्चमध्ये ही संख्या 18 आणि आता 11 कमी झाली आहे. येत्या 31 मार्चपर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. यंदा CPI माओवादी पक्षाचा सरचिटणीस तसंच पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचे 8 सदस्य यांच्यासह 312 नक्षलवादी विविध ठिकाणी चकमकीत मारले गेले. 836 जणांना अटक झाली तर 1600 अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षातले विक्रम मोडीत निघाले आहेत. छत्तीसगडमध्ये सुकमा इथं 50 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यात PLGA बटालियन क्रमांक 1 सक्रिय असलेल्या 2 कट्टर माओवाद्यांचा समावेश आहे. सोलापूर मुंबई या नव्या विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातल्या औद्योगिक विकासाला गती आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सोलापूर मुंबई विमानसेवेला सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. लवकरच सोलापूरला IT पार्क उभारला जाईल, त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पोलीस स्थानकांच्या इमारतींचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या सेंद्रिय उत्पादनांचं प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणतंही कृत्य करत असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. ते आज मंत्रालयात सेंद्रिय प्रमाणीकरण संस्थांसंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांच्या उत्पादनांचं प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची राज्य सरकार तपासणी करणार आहे. यात दोषी आढळलेल्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अहवाल केंद्र सरकारकडे पाठवेल असं भरणे म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
दिवाळी म्हणजे फराळ,
दिवाळी म्हणजे फटाके,
दिवाळी म्हणजे आतषबाजी,
दिवाळी म्हणजे रोषणाई, आकाश कंदील,
नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी अंक.
मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय,
आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी.
दर्जेदार कविता, कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी
जरूर ऐका. येत्या 17 ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई AR न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार यादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी आज राज्य निवडणूक आयोगाकडे केली. विरोधी पक्षांच्या प्रतिनिधीमंडळानं आज मुंबईत मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. या भेटीचा वृत्तांत जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या यादीतल्या त्रुटी दूर कराव्यात, व्हीव्हीपॅटचा वापर करावा इत्यादी मागण्या विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. या मागण्यांचा सकारात्मक विचार करू असं आश्वासन राज्य निवडणूक आयोगानं दिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार नाही, मतदानाचे CCTV फुटेज दाखवले जात नाही, मतदार याद्या विरोधी पक्षांना दाखवल्या जात नाहीत, हे अयोग्य असल्याची टीका त्यांनी केली.
एकेका व्यक्तीचं नाव चार चार ठिकाणी आहे, एका जागेवरती 200-200 नावं नोंदलेत. हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा, तेवढंच आता राहिलेलं आहे. दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण हे जे समोर आमच्या बसले ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का? आम्ही कठपुतळी बावल्यांशी बोलतोय आणि त्यांचे दोन वरती कुठेतरी आहेत, ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय?
निवडणूक आयोगाच्या उत्तरानं आपलं समाधान झालं नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. निकोप निवडणूक लोकांचा अधिकार असून त्यात हस्तक्षेप योग्य नाही असंही ते म्हणाले.
केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचा निवडणूक आयोग या दोघांनाही भेटलो, एकत्रित बैठक केली, परंतु आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही, त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे सगळं घेऊन आम्ही निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे माझ्या मते जनतेला सुद्धा मान्य नाही झालं पाहिजे. निकोप निवडणूक हा आपला पाया आहे लोकशाहीचा, तोच उद्ध्वस्त करण्यास निघालेला आहे, याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असले पाहिजे असं आम्हाला वाटतंय.
राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग टोलवाटोलवी करत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मतदार यादीतल्या काही त्रुटी माध्यमांसमोर दाखवल्या. एकाच घरामध्ये हजारो मतदार असणं, अनेक घरांना क्रमांक नसणं, एकाच मतदाराचं नाव अनेक ठिकाणी असणं, वयाच्या नोंदीत घोळ अशी उदाहरणं पाटील यांनी माध्यमांसमोर वाचून दाखवली. निवडणूक आयोगाचं संकेतस्थळ दुसरंच कुणीतरी हाताळत असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पाटील, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, शेकापचे नेते जयंत पाटील, माकपचे नेते अजित नवले, भाकपचे सुभाष लांडे उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या घसरणीला देशातल्या शेअर बाजारांनी आज मोठ्या तेजीसह विराम दिला. जागतिक बाजारपेठेतलं सकारात्मक वातावरण आणि कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींमुळे देशातले शेअर बाजार आज सकाळपासून तेजीत होते. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये 575 अंकांची वाढ झाली आणि तो 82,605 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 178 अंकांची वाढ नोंदवत 25,323 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नक्षलवादी चळवळीतला वरिष्ठ नेता भूपतीचं गडचिरोलीत आत्मसमर्पण, राज्यातला नक्षलवाद संपल्यात जमा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सोलापूर मुंबई विमानसेवेला आजपासून सुरुवात. मतदार यादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विरोधी पक्षांची मागणी आणि देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 560 अंकांनी वधारला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.